chinimandi.com podcast.
बिझी डेली शुगर मार्केट अपडेट. आज शुक्रवार 5 मार्च 2021. डोमेस्टिक मार्केट. महाराष्ट्रामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,100 ते 3,130 रुपये होता. 33 साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,250 रुपये होता. रिसेल मार्केटमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,030 ते 3,065 रुपये होता. 33 साखरेचा व्यापार 3,075 ते 3,200 रुपये होता. दक्षिण कर्नाटकामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,160 ते 3,195 रुपये राहिला. 33 साखरेचा व्यापार 3,170 ते 3,250 रुपये होता. उत्तर प्रदेशामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,170 ते 3,210 रुपये राहिला. तर तमिळनाडूमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,220 ते 3,270 रुपये राहिला. 33 साखरेचा व्यापार 3,295 रुपये राहिला. हे सर्व दर जीएसटी सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $459 प्रतिटन राहिला. तर न्यूयॉर्क शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 16.16 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 73.025 मध्ये झाला. तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.6697 मध्ये झाला. क्रूड फ्युचर 4,760 रुपये. क्रूड WTI $65.02 पर बॅरल होते. इक्विटी. सेन्सेक्स 440.76 अंकांनी खाली येऊन 50,405.32 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 142.65 अंकांनी खाली येऊन 14,938.10 अंकावर बंद झाला.